गीतरत्न अध्याय 5 स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे. माझ्या बहिणी, माझी वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मद्याच्या पोळ्यासहित खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो खा, माझ्या प्रियांनो प्या, मनसोक्त प्या. मी तरुणी स्वतःशी बोलते. मी झोपलेले आहे पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझ्या बहिणी, माझे प्रिय, माझ्या कबूतरा, माझ्या विमले, माझे डोके दहीवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत. तरुण स्त्री स्वतःशी बोलते, मी माझा पोशाख काढून टाकला आहे, तो पुन्हा मी कसा अंगात घालू. मी माझे पाय धुतले आहेत, ते मी कसे मळवू. पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले. माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटावरून त्याचा द्रव गळत होता. मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले पण माझा प्रियकर तोंड फिरून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही. शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकरांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकरांनी माझा अंगरखा घेतला. ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे. येरुश्लेमच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला तर कृपा करून त्यास सांगा की मी प्रेमामुळे आजारी झाली आहे. त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत, अगे स्त्रियातील सर्वात सुंदरी, तुझा प्रियकर इतर प्रियकराहून अधिक चांगला आहे. तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरात इतरांपेक्षा अधिक ते काय आहे? तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे, माझा प्रियकर गोरापान व लाल बुंद आहे. तो 10,000 श्रेष्ठ आहे. त्याचे मस्तक शुद्ध सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरडे आहेत आणि डोमकावळ्यासारखे काळे आहेत. त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुद्रासारखे आहेत. दुधात धुतलेल्या कबुद्रासारखे आहेत. कोंदनात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत. त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत. अत्तारासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलासारखे आहेत. त्याचे होठ कमल पुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो. त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंत फलकासारखे आहे. त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमवरी खांबासारखे आहेत. त्याचे रूप लबनोनासारखे आहे. ते गंधसुरू झाडासारखे उत्कृष्ट आहे. होय, येरुश्लेमच्या कन्यांनो, माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. त्याची वाणी सर्वात गोड आहे. तो सर्वस्वी सुंदर आहे.